द्वितीय सर्ग शरभंग तसेच सुतीक्ष्ण इत्यादी मुनीश्वरांची भेट। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, विराध स्वर्गाला गेल्यानंतर लक्ष्मण आणि सीता यांच्यासह श्री रामचंद्र सर्व सुखे देणाऱ्या शरभंगाच्या तपोवनात गेले। तेव्हा लक्ष्मण आणि सीता यांच्यासह येणाऱ्या श्रीरामांना पाहून फार बुद्धिमान असणारे शरभंग मुनी लगबगीने उठून उभे राहिले। त्यांच्या स्वागतासाठी पुढे जाऊन आणि त्यांची चांगल्या प्रकारे पूजा करून मुनीने त्यांना आसनावर बसवले। मग कंद, मुळे, फळे इत्यादींच्या द्वारा त्यांना त्यांचे आतिथ्य केले। नंतर भक्तपरायण रामाला शरभंग प्रेमाने म्हणाले, हे रामा, तुमच्या दर्शनाची इच्छा करीत तपस्या करण्याचा निश्चय करून मी पुष्कळ काळ येथेच राहिलो आहे। हे रामा, तुम्ही साक्षात परमेश्वर आहात। माझ्या तपस्येने जे पुष्कळ पुण्य मला प्राप्त झाले आहे ते सगळे आज मी तुम्हाला अर्पण करून मोक्षाप्रत जातो। असे बोलून महाविरक्त असणाऱ्या योगी श्रेष्ठ शरभंगाने आपल्या उत्कृष्ट पुण्याचे महान फळ श्री रामचंद्रांना अर्पण करून सीतेसहित असणाऱ्या अप्रमेय भगवान रामांना प्रणाम केला व ते लगेच चितेवर चढले। त्यावेळी सर्वांतर्यामी दुर्वाधलाप्रमाणे श्यामवर्ण कमलनयन वल्कल धारण केलेल्या कोमल जटाकलाप असणाऱ्या सीता आणि लक्ष्मण यांच्यासह असणाऱ्या श्रीरामचंद्राचे शरभंगाने बराच वेळ ध्यान केले। ते म्हणाले, अहो, या जगात श्री रघुनाथाशिवाय स्मरण केल्यावर कामधेनुप्रमाणे असणारा दुसरा कोण दयाळू पुरुष आहे? अनन्य भावाने मी त्यांचे नित्य स्मरण केलेले होते। माझे स्मरण जाणून ते स्वतःच येथे आले। देवांचा ईश्वर, अशा दशरथ नंदन श्रीरामांची दृष्टी आता मजकडे राहू दे। त्यांच्या देखत मी स्वतःचा देह जाळून घेऊन आणि निष्पाप होऊन ब्रह्मलोकी जातो। मेघातील विजेप्रमाणे त्यांच्या डाव्या मांडीवर सीता विराजमान आहे असे अयोध्येचे स्वामी श्रीराम सदा माझ्या हृदयात राहू देत। अशा प्रकारे पुष्कळ वेळ रामांचे ध्यान करून तसेच पुढे उभे असणाऱ्या श्रीरामांना पाहत पाहत मुनिश्रेष्ठ शरभंगाने तत्काळ अग्निप्रज्वलित करून आपले पांचभौतिक शरीर जाळून टाकले आणि दिव्य देह धारण करून श्रीरामांच्या देखत ते साक्षात प्रजापती ब्रह्मदेवाच्या स्थानी गेले। त्यावेळी दंडकारण्यात राहणारे मुनिगण श्रीरामांना भेटण्यासाठी शरभंग मुनींच्या आश्रमस्थानी आले। त्या मुनिसमूहाला पाहून माया मानव रूप धारण करणाऱ्या सीता, राम व लक्ष्मण यांनी जमिनीवर मस्तक ठेवून त्यांना आदराने प्रणाम केला। तेव्हा सर्वांच्या अंतर्यामी श्रीरामांचे आशीर्वादपूर्वक अभिनंदन करून ते मुनी हात जोडून व धनुष्य बाण धारण करणाऱ्या श्रीहरीला म्हणाले, ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावर भूमीचा भार उतरवण्यासाठी तुम्ही अवतार धारण केलाय। आम्हास माहीत आहे की तुम्ही साक्षात विष्णू आहात। जानकी ही लक्ष्मी आहे, लक्ष्मण शेषाचा अंश आहे, तसेच भरत आणि त्यांचा भाऊ शत्रुघ्न हे दोघे शंखचक्र आहेत आणि म्हणून प्रथम तुम्ही ऋषींचे दुःख दूर करा। हे रघुश्रेष्ठा, या लक्ष्मण व जानकी यांच्यासह तुम्ही आणि आम्ही मुनीने सेवन केलेली सर्व वने पाहण्यास क्रमाक्रमाने जाऊया। यावेळी असे केल्याने आमच्यावर मोठी दया होईल। अशा प्रकारे हात जोडून मुनीने विनंती केल्यावर सर्व व्यापक भगवान श्रीराम मुनींची तपोवने पाहण्यास निघाले। सगळीकडे अस्थिरूप होऊन पडलेली अनेक मस्तके त्यांनी पाहिली। तेव्हा श्रीरामाने विचारले, कुणाची हाडे आहेत ही? ती येथे का पडलेली आहेत? तेव्हा मुनी त्यांना म्हणाले, हे श्रीरामा, या ऋषींच्या कवट्या आहेत। हे ईश्वरा, ती मस्तके राक्षसाने खाल्लेली आहेत। मुनींना समाधीमध्ये जेव्हा बाह्य भान नसते तेव्हा संधी मिळताच त्यांना भक्षण करण्यासाठी राक्षस इकडे फिरत असतात। भय आणि दीनपणा याने युक्त असे हे मुनींचे वाक्य ऐकल्यावर संपूर्ण राक्षसाचा वध करण्याची प्रतिज्ञा श्रीरामाने केली। तेथे वनात राहणाऱ्या मुनींचेकडून पूजा स्वीकारत श्रीराम हे जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह क्रमाक्रमाने ऋषींचे आश्रम पाहत पाहत काही वर्षे तेथेच राहिले। त्यानंतर श्रीराम सुतीक्ष्णाच्या प्रख्यात आश्रमात गेले। तो आश्रम ऋषीने गजबजलेला सर्व ऋतूंच्या गुणांनी संपन्न आणि सर्व काळी सुखकारक होता। श्रीराम आले आहेत हे ऐकल्यावर श्रीराम मंत्राची उपासना करण्यात तत्पर असणारे अगस्त्य ऋषींचे शिष्य सुतीक्ष्ण स्वतःच श्रीरामाकडे आले आणि भक्तीने उत्कंठित नेत्राने त्यांनी श्रीरामांची विधिवत पूजा केली। सुतीक्ष्ण म्हणाले, अनंत गुण असणाऱ्या आणि अप्रमेय अशा हे सीतापते मी तुमच्या नामाचा मंत्र जपत असतो. ज्यांच्या चरणाचा शिव आणि ब्रह्मदेव यांनी आश्रय घेतला आहे आणि ज्यांचे पाय संसारसागर तरुण जाण्यास सुदृढ नौका आहेत अशा मनोहर श्यामसुंदर श्रीरामा मी सतत तुमच्या दशांचा दास आहे. संपूर्ण जगातील प्राण्यांच्या इंद्रियांना तुम्ही गोचर नाही. तुमच्या मायेमुळे मोहित होऊन पुत्र पत्नी घर इत्यादी रूपात असणाऱ्या काळ्याकुट्ट कुपात पडलेल्या आणि मलमूत्र इत्यादींचा गोळा असणाऱ्या शरीराच्या मोहपशाने ज्यांचे मन बद्ध झाले आहे अशा मला पाहून हे श्रीरामा आज तुम्ही आपण म्हणूनच तुमचे पुण्यदर्शन देण्यास माझ्याकडे आला आहात. सर्व भूतांच्या हृदयात तुमचे निवासस्थान आहे. तथापि तुमच्या नावाच्या मंत्राचा जप करण्यापासून जे विनमुख आहेत त्यांच्या ठिकाणी तुम्ही आपल्या मायेने मोह निर्माण करता. तुमच्या नामाच्या मंत्राचा जप करण्याच्या साधनात तत्पर असणाऱ्या प्राण्यापासून तुमची माया दूर पळते. अशा प्रकारे एखाद्या राजाप्रमाणे सेवेला अनुसरून सर्वांना असे फळ देणारे तुम्ही आहात. हे ईश्वरा, या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि नाश यांचे एकमात्र कारण तुम्हीच आहात. तथापि स्वतःच्या त्रिगुणात्मक मायेमुळे तुम्ही ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव या रूपाने भासता. ज्याप्रमाणे अनेक भांड्यातील पाण्यात प्रतिबिंबित झालेला सूर्य अनेक वाटतो त्याप्रमाणे ज्यांची बुद्धी मोहित झाली आहे अशा पुरुषांना तुम्ही मनुष्य पशु पक्षी इत्यादी नाना प्रकारच्या आकृती रूपात प्रतीतीस येता. हे श्रीरामा, अंधकाराच्या अज्ञानाच्या पलीकडे असणाऱ्या तुमचे चरणकमल मी आज प्रत्यक्षच पाहत आहे. सर्वांचा द्रष्टा हे जरी तुमचे रूप आहे तरी दुराचारी पुरुषांना तुम्ही गोचर नाही. याउलट तुमच्या नामाच्या मंत्राच्या जपाने ज्यांचे मन शुद्ध झाले आहे त्यांच्या ठिकाणी तुम्ही सदा प्रसन्न रूपाने भासता. हे श्रीरामा, जरी तुम्ही रूपरहित आहात तरी मायेच्या विलासाने निर्माण झालेले माणसांचा सुंदर वेष धारण केलेले तुमचे रूप मी पाहत आहे. हे रूप कोट्यवधी मदनाप्रमाणे कांतिमान आहे. या तुमच्या रूपाने सुंदर धनुष्याने बाण धारण केले आहेत. या रूपाच्या हृदयात दयेचा ओलावा आहे आणि स्मितामुळे मुख सुंदर दिसत आहे. जे सीतेसहित आहेत, ज्यांनी मृगादिन धारण केले आहे, जे नेहमी अजय आहेत, ज्यांचे चरणकमळ लक्ष्मणाकडून नियमितपणे सेविले जातात, नीलकमलाप्रमाणे ज्यांची प्रभा आहे, ज्यांच्याजवळ अनंत गुण आहेत, जे अत्यंत शांत आहेत आणि जे माझे सौभाग्यच आहेत अशाच श्रीरामांना मी नेहमी प्रणाम करतो. हे श्रीराम, सर्व देश आणि काल यांच्या उपाधीने रहित आणि चितघन प्रकाश असणारे तुमचे रूप जाणणारे जे आहेत ते तसेच जाणवत. परंतु आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यापुढे जे हे तुमचे रूप आहे तेच माझ्या हृदयात प्रकाशित होऊन राहू. याशिवाय माझी अन्य कोणतीही इच्छा नाही. अशा प्रकारे तो सुतीक्ष्ण स्तुती करीत असताना श्री रामचंद्र स्मितपूर्वक त्यांना म्हणाले, हे मुने, माझ्या उपासनेमुळे तुमचे चित्त निर्मळ झाले आहे हे मला माहीत आहे. तुमची माझ्यावर अनन्य भक्ती आहे आणि माझ्याखेरीज तुम्हाला अन्य कोणतेही साधन नाही, म्हणून तुम्हाला भेटण्यास मिळालो आहे. या जगात जे पुरुष माझ्या नाममंत्राचे उपासक आहेत, जे मला शरण आलेले आहेत, जे निरपेक्ष आणि अनन्य गतिक आहेत, त्यांना मी दररोज दिसतो. तुम्ही केलेले आणि मला प्रिय असणारे हे स्तोत्र जो माणूस सदा पठण करील त्याची माझ्या ठिकाणी शुद्ध भक्ती निर्माण होईल आणि त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होईल. केवळ माझ्या उपासनेमुळेच तुम्ही या जगात संपूर्णपणे मुक्त होऊन गेला आहात. तुमचा देहांत झाल्यावर तुम्हाला माझे सायुज्य पद प्राप्त होईल यात संशयच नाही. आता तुमचे गुरु आणि मुनिश्रेष्ठ असे जे अगच्छे ऋषी त्यांना भेटण्याची माझी इच्छा आहे. त्यांच्याजवळ काही काळ राहण्यास माझे मन फारच उत्सुक आहे. सुतीक्ष्ण म्हणाले, ठीक आहे. हे राघवा, उद्या तुम्ही त्यांच्याजवळ जा. मी सुद्धा तुमच्याबरोबर येईन, कारण त्या महामुनींना पाहून बराच काळ झाला. नंतर दुसऱ्या दिवशी प्रभातकाळी सीता आणि लक्ष्मण यांना बरोबर घेऊन त्या सुतीक्ष्ण मुनीसह अगस्त्यांची संभाषण करण्यास उत्सुक असलेल्या मनाने श्रीराम सावकाशपणे अगस्त्यांच्या धाकट्या भावाच्या म्हणजे अग्निजिव्हाच्या आश्रमाकडे निघाले. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे अरण्यकांडे द्वितीय सर्ग समाप्त.